आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. फुडल्या म्हयन्याच्या 19 तारखे सावन 7 टप्प्यांनी लोकसभा वेंचणूक जातली. मतमेजणी 4 जूनाक जातली. वेंचणूक आयोगान काल सार्वत्रिक वेंचणूक तशेंच 4 राज्यांतल्या विधानसभा वेंचणुके खातीर वेंचणूक वेळापत्रक जाहीर केलें. पहिल्या टप्प्यान 19 एप्रिलाक 102 लोकसभा मतदारसंघात, दुसऱ्या टप्प्यान 26 एप्रिलाक 89 मतदारसंघात, तिसऱ्या टप्प्यान 7 मेक 94 मतदारसंघात मतदान जातले आणि चौथ्या टप्प्यान 13 मेक 96 मतदारसंघात मतदान जातले. पाचव्या टप्प्यान 20 मेक 49 मतदारसंघात, सव्या टप्प्या 25 मेक 57 मतदारसंघात मतदान जातले. नवी दिल्लीन मतदान वेळापत्रक जाहीर करतना मुखेल वेंचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी सांगले, सातव्या आनी निमाणे टप्प्यान 1 जूनाक 57 जाग्यांचेर मतदान जातले. गुजरात, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, केरला, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, मेघालय, नागालँड सयत 22 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी एकाच टप्प्यान मतदान जातले. कर्नाटका, राजस्थान, मणिपूर आनी त्रिपुरान 2 टप्प्यांनी मतदान जातले, जाल्यार छत्तीसगड आनी आसामान 3 टप्प्यांनी लोकसभा वेंचणूक जातली. मध्य प्रदेश आनी झारखंडान 4 टप्प्यांनी आनी महाराष्ट्र आनी जम्मू काश्मीरान 5 टप्प्यांनी मतदान जातले. उत्तर प्रदेश, बिहार आनी अस्तंत बंगालान 7 टप्प्यांनी मतदान जातले. तशेंच सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश आनी अरुणाचल प्रदेशांतल्या विधानसभा वेंचणुकेचे वेळापत्रक वेंचणूक आयोगान जाहीर केले. सध्याच्या लोकसभेचो कार्यकाळ 16 जूनाक सोंपता. देशांत 543 लोकसभा जागे आसात, त्यापैकी 84 लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती खातीर आनी 47 अनुसूचित जमाती खातीर राखीव आसात. लोकसभा वेंचणुके बरोबरच बिहार, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, उत्तर प्रदेश आनी त्रिपुरा हांगाच्या 26 विधानसभा जाग्यांचेरूय पोटवेंचणूक जातली अशें आमच्या प्रतिनिधीन कळीत केला. गोंयांत 7 मेक तिसऱ्या टप्प्यान लोकसभा वेंचणुके खातीर मतदान जातले, जाल्यार लोकसभा वेंचणुकेची मतमेजणी 4 जूनाक जातली. उत्तर आनी दक्षीण गोंय सावन 2 खासदारकी पदां खातीर ही वेंचणूक जातली. कालच्यान आचारसंहिता लागू जाल्या. नव भारत साक्षरता कार्यावळी खाला आज सरकार 23 राज्यांनी मुळावी साक्षरता आनी संख्या मूल्यमापन चाचणी FLNAT घेतले. या म्हत्वाच्या देशव्यापी मूल्यमापन परिक्षेन सुमार 37 लाख विद्यार्थी बसतले अशें केंद्रीय शिक्षण मंत्रालयान सांगला. FLNAT दरेका सहभागी राज्य आनी संघ प्रदेशाच्या सगळ्या जिल्ह्यांनी जातली. मूल्यमापन चाचणेन वाचन, बरोवप आनी संख्याशास्त्र अशे 3 विशय आसपावतात. ही परिक्षा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आधाराचेर सगळ्या शिकपी विद्यार्थ्यांच्या प्रादेशिक भाषांनी जातली अशें मंत्रालयान सांगला. या खेपे चंदीगड, पुडुचेरी, लक्षद्वीप, गोंय हांणी FLNAT वरवीं 100% साक्षरताय जाहीर करपाचो हेत दवरला. नव भारत साक्षरता कार्यक्रमाचो एक भाग म्हण आयोजित केल्ल्या अध्यापन शिक्षण सत्रांच्या पल निष्पत्तीचे मूल्यांकन करपा खातीर ही चाचणी म्हत्वपूर्ण आसा. पात्र विद्यार्थ्यांक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग कडल्यान जारी केल्ले प्रमाणपत्र मेळटले. तातूंत मूलभूत साक्षरता आनी संख्यात्मक कौशल्य आत्मसात करपाक यश मेळिल्ल्याचे उल्लेख आसता. फोंडे तालुका अंतरूज शिगमोत्सव समितीच्या महोत्सव कार्यालयाचे उक्तावण कृषी मंत्री रवी नायक हांणी केले. ह्या वेळार फोंडेचे नगराध्यक्ष रितेश नायक, फोंडे तालुक्या अंतरूज शिगमोत्सव समितीचे सचिव हनुमंत नायक, कोषाध्यक्ष किशोर नायक, किरण नायक, कुर्टी खाणेपार पंचायती सरपंच हरीश नायक, आयोजक समितीचे सचिव गुरुनाथ नायक आनी हेर मानेस हाजीर आशिल्ले. ह्या वेळार उलयतना कृषी मंत्री रवी नायक हांणी सांगले की शिगमोत्सव ही गोंयची परंपरा आनी गोंयच्या दरेका समाजांतले लोक ह्या उत्सवान वांटो घेतात. शिगमोत्सव गोंयचे संस्कृताय आनी एकचाराचे प्रतीक आनी संस्कृताय तिगोवन दवरून फुडले पिळगे मेरेन पावोवपाचे आवाहन तांणी दरेक पिळगेक केले. अंदू शिगमोत्सव आनी रोमटा मेळ सर्त मंगळारा 26 तारखेक सांजवेळार तिस्क फोंडेच्यान सुरू जातली. आनी इतल्यान प्रादेशीक खबरो सोपल्यो.